नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. मुंबईत आझाद मैदानात आज संध्याकाळी 5:30 होणाऱ्या या समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या नेत्यांनी काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या 237 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र यावेळी सादर करण्यात आलं. झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी देखील आज रांची इथं होणार आहे. यावेळी 11 जणांना राज्यपाल संतोषकुमार गंगवार पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे 4, काँग्रेसचे 4 तर राष्ट्रीय जनता दलाच्या 1 मंत्र्याचा समावेश असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्तधोरण समितीची बैठक काल मुंबईत सुरू झाली. उद्या बँकेचं वित्तधोरण जाहीर होणार आहे. बँकेनं फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून तो 6.5% स्थिर राखला आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकेनं यूपीआय लाईटची मर्यादा 500 रुपयांवरून 1000 रुपये केली आहे. कोणत्याही वेळेस एकंदर मर्यादा 5000 असल्याचं बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या नवीन मर्यादा तात्काळ प्रभावानं लागू करण्यात आल्या आहेत. बॉयलर संदर्भातला 100 वर्ष जुना कायदा रद्द करून बॉयलर दुरुस्ती विधेयक 2024 काल राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकाच्या मंजुरीनंतर केंद्र सरकार केंद्रीय बॉयलर मंडळाची स्थापना करू शकणार आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. या विधेयकात बॉयलरमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतूद केली आहे. आसाम सरकारनं राज्यभरातले सर्व उपाहारगृह, हॉटेल्स तसंच सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर सामुदायिक ठिकाणी गोमांस पुरवण्यावर आणि खाण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी काल ही घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत गोमांस सेवनावरील विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे. विकास प्रक्रियेत मदत करण्यासाठी जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळानं राज्याला 3 डिसेंबर रोजी नव्यानं कर्ज मंजूर केलं आहे. राज्यातल्या मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या जागतिक बँकेच्या उपक्रमाचा हा भाग आहे. विकासाची संधी निर्माण करणं, खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं हे याचं उद्दिष्ट आहे. 50,000 कोटींची राज्याची अर्थव्यवस्था देशातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तरीही राज्याच्या जीडीपीपैकी 50% उत्पादन केवळ 7 जिल्ह्यांमध्ये होतं. त्यामुळे राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या विकासाच्या गतीमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे. या उपक्रमामुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यात विकासाचं उद्दिष्ट साध्य करायला हातभार लागेल असं जागतिक बँकेचे भारतातले संचालक ऑगस्ते टॅनो कॉम यांनी सांगितलं. बहुप्रतीक्षित वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे अकोला जिल्ह्यातल्या 84,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 4 नवे सिंचन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. विदर्भाच्या 6 जिल्ह्यांमधल्या 41 प्रकल्पांना त्याद्वारे पाणी दिलं जाणार आहे. डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं तस्करीच्या एका प्रकरणात 16 किलो मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आणि सुमारे 1,93,00,000 रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. हैदराबादहून मुंबईला जाणाऱ्या एका बसमधून जाणारे 2 प्रवासी मेफेड्रोन या अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप इथं काल गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 61,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट आरोग्य संस्था म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकामार्फत या आरोग्य केंद्रांची तपासणी करण्यात आली होती. भारतानं पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. ओमानमधल्या मस्कत इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. भारतानं 5व्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान विभागानं आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशची किनारपट्टी या भागात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.